नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आनी देशभरांतल्या बायलांक चड फायदो दिवपा खातीर सरकार स्टार्टअप इंडिया येवजणेची नवी आवृत्ती सुरू करपाची आसा. आयज लोकसभेंत प्रश्नतासा वेळार पूरक प्रश्नांक जाप दिताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगलां.
And it has actually benefited SCSTs and women. The idea that there are existing schemes for existing entrepreneurs who might want help, there are other schemes in the government like PM Mudra or SIDBI, which directly gives loans to small entrepreneurs, the MSMEs and so on.
झुंजेच्या काळात ऊर्जेचे संकट नेटान वाढूंक शकता असे पेट्रोलियम आणि सैमिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी हांनी नदरेक हाडून दिले. पण अशी परिस्थिती निर्माण जावची न्हय हे खातीर भारतीय प्रशासन सक्रियपणान वावुरता असे आश्वासन ताणी दिले. राज्यसभेतल्या सभागाराचे फुडारी JP नड्डा हांनी संकटाच्या काळात देशात राजकारण करपाची संध भारतीय नॅशनल काँग्रेस आणि विरोधी पक्ष केन्नाच वगडायना असो आरोप केला. आंतरराष्ट्रीय परिस्थितीक लागून संकट निर्माण झाला अशी माहिती ताणी सभागराक दिली. या संकटाक जाग देऊपाक सरकारान सविस्तर चर्चा केल्या आणि परिस्थिती स्पष्टपणान सांगल्या, पण विरोधी पक्ष ते ऐकूपाक तयार नात असे नड्डा आणि सांगले.
की हमारे विपक्ष विशेष करके इंडियन नेशनल कांग्रेस या विपत्ति काल में भी देश में राजनीति करने से पीछे नहीं हटता. यह विपत्ति भारत के कारण नहीं आई है, इसमें भारत का कोई योगदान नहीं है, लेकिन जो अंतर्राष्ट्रीय स्थिति हुई है उस अंतर्राष्ट्रीय स्थिति में आज हम सब लोग जानते हैं कि ये क्राइसिस आया है. इस क्राइसिस के बारे में हरदीप पुरी ने पूरी बातचीत कही है और हाउस में कहा है.
हाचे पयली शून्य वरा वेळार विरोधी पक्षाचे फुडारी मल्लिकार्जुन खरगे हांणी सभाघरान LPGचो प्रश्न मांडलो आणि सरकारान हे संकट सोडोवपा खातीर गरजेची पावलां उबारूंक नाशिल्ल्याची टीका केली. या संकटाक लागून देशभरान भय निर्माण झाला आणि LPGचो उणाव समाजातल्या गरीब आणि मध्यमवर्गीय वर्गाचेर वाईट परिणाम करता असे खरगे हांणी सांगला. LPG आयात करपाक आडमेळ येऊंक शकतात हाची सरकाराक पयलीच खबर आशिल्ली जाल्यार आधीच पर्यायी व्यवस्था कित्याक झाली ना असो आरोप ताणी केलो. कतार एअरवेज या कंपनीन या महिन्याच्या 18 ते 28 या काळात विमान येरादारीची सुधारित आणि मर्यादित वेळापत्रक चालतले असे जाहीर केला. दिल्ली, अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोळिकोड, मुंबई यासारख्या वेगवेगळ्या शहरांनी ही विमान कंपनी विमानसेवा दिली असे कतारातल्या भारतीय दूतावासान सांगला. मजगती प्रवाशांनी आपल्या अधिकृत संकेतथळार वा मोबाईल ॲप्लिकेशनाचेर अद्ययावत विमान वेळापत्रक तपासपाचे आणि त्यांचे संपर्क तपशील अचूकपणान अद्ययावत केल्या ह्याची खात्री करची असे विमान कंपनीन सांगला. अस्तंत बंगालान भाजप सरकार सत्तेन येतलो असो विश्वास भाजप खासदार अनुराग ठाकूर हांणी उक्तायलो. संसदेभायर पत्रकाराकडेन उलयतना ताणी भाजपा परतून आसामात सत्तेर येतली आणि पुडुचेरीत NDA सरकार तयार जातले असे सांगला. अस्तंत बंगालातल्या वडील अधिकाऱ्यांक वेचणूक आयोगान आपल्या पदावयल्यान काढून उडोवपाच्या प्रश्नाचेर मार्गदर्शन करताना ठाकूर हांणी म्हणले की वेचणूक चालू असताना खंयच्याय अधिकाऱ्याक ताच्या पदावयल्यान काढून उडोवपाचो अधिकार वेचणूक आयोगाक आसा. अशी घडणूक घडोवपाचो हो पयलोच प्रसंग न्हय असे ताणी स्पष्ट केले आणि अशोच घडणुको आदल्या काळात घडल्यात असेही सांगले. टपाल खाते फाल्यां 17 मार्च 2024 सावन 24 स्पीड पोस्ट सेवा केंद्रां सुरू करतले. या सेवेचे उक्तवण दूरसंचार राज्यमंत्री डॉ चंद्रशेखर पेमासामी हांच्या हस्तुकी दनपारा 12:30 वरांचेर जातले. या कार्यावळीक नवी दिल्लीच्या आकाशवाणी भवनातल्या रंगभवन सभाघरांत खात्याचे वरिष्ठ अधिकारी हाजीर आसतले. हे सेवेवरवीं तत्काळ आणि संवेदनशील टपाल वस्तू वेळार पावपाची हमी दिल्यात. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद हांगा उपलब्ध असतली. खेळ. बॅडमिंटनान फाल्यां फ्रान्सान सुरू जावपी ऑर्लियन्स मास्टर सुपर 300 सर्तीन भारताचो कदंबी श्रीकांत, आयुषी शेट्टी आणि तन्वी शर्मा खेळटले. तसेच भारताचो वरिष्ठ शटलर SH प्रणय फाटल्या सप्तकात बार्सिलोनात झाल्या स्विस ओपन सर्तीन खांद्याक दुखापत झाल्यान सर्तीतल्यान भायर सरला. इतल्यान ये राष्ट्रीय बातमीपत्र सोंपलें. आमचें मुखावेलें बातमीपत्र आयकुपाक रावात फाल्यां सकाळीं 8 जावन 40 मिनटां वरांचेर. नमस्कार.